आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान. 31 कॅबिनेट मंत्र्यांसह 72 सदस्यांचा शपथविधी. फ्रान्समध्ये मध्यावधी निवडणुकांची राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनकडून घोषणा. जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 10 भाविकांचा मृत्यू. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराजला विजेतेपद. आणि मॉन्सूनची राज्यात आगेकूच, मुंबई आणि पुण्यात मॉन्सून दाखल. आता सविस्तर बातम्या. नरेंद्र मोदी यांनी काल देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत 31 कॅबिनेट दर्जाचे, 5 राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार आणि 36 केंद्रीय राज्यमंत्र्यांना देखील राष्ट्रपतींनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. वरिष्ठ भाजपा नेते राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, डॉ एस जयशंकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारामन आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते किरेन रिजिजू, प्रल्हाद जोशी, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य सिंधिया, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, हरदीप सिंग पुरी, डॉ मनसुख मांडवीय, जी किशन रेड्डी आणि सी आर पाटील, तसंच डॉ वीरेंद्र कुमार आणि जूल ओराम यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर आणि सर्बानंद सोनोवाल यांनी, तसंच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे खासदार एच डी कुमारस्वामी, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चा पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी, संयुक्त जनता दलाचे खासदार राजीव रंजन सिंह, तेलुगू देसम पक्षाचे खासदार किंजरापू राम मोहन नायडू आणि लोकजनशक्ती पक्ष रामविलास गडाचे प्रमुख चिराग पासवान यांनी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. भाजप नेते राव इंद्रजीत सिंग, डॉ जितेंद्र सिंह आणि अर्जुन राम मेघवाल, तसंच शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार म्हणून शपथ घेतली. याच समारंभात 36 राज्यमंत्र्यांनी देखील पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यात जितीन प्रसाद, श्रीपाद येसो नाईक, पंकज चौधरी, नित्यानंद राय, क्रिशन पाल, व्ही सोमण्णा, एस पी सिंह बघेल, शोभा करंदलाजे, सुरेश गोपी, रक्षा खडसे, अजा टमटा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, हर्ष मल्होत्रा, सतीश दुबे, रवनीत सिंग बिट्टू, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, अनुप्रिया पटेल आणि डॉ पी चंद्रशेखर यांचा समावेश होता. नव्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली असून यामध्ये राज्यातल्या 3 मंत्र्यांचा समावेश आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, बुलडाण्याचे शिवसेनेचे प्रतापराव जाधव, तसंच रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी काल केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला शेजारील देश तसंच हिंद महासागर क्षेत्रातील अनेक नेते उपस्थित होते. श्रीलंकेचे राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू, सेशल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे या समारंभाला उपस्थित होते. याशिवाय उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ डी वाय चंद्रचूड यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे प्रस्तावित मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्यासह अभिनेते अक्षय कुमार आणि शाहरुख खान देखील या समारंभाला उपस्थित होते. दरम्यान नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल दूरचित्रवाणीवरून देशात मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या युरोपियन संघाच्या निवडणुकीत मॅक्रॉन यांचे विरोधी मरीन ले पेन यांच्या नॅशनल रॅली पार्टीला मोठा विजय मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आल्यामुळे त्यांनी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्याचं बोललं जात आहे. या निवडणुका येत्या 30 जून आणि 7 जुलै अशा दोन टप्प्यात होतील असं मॅक्रॉन यांनी जाहीर केलं. निवडणूक पूर्व सर्वेक्षणात इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधी पक्षाला 32% मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून ती मॅक्रॉन यांच्या रिन्सा पक्षापेक्षा दुप्पट आहे. जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील तेरियाद गावाजवळ काल संध्याकाळी भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्यानं 10 यात्रेकरू ठार तर 33 जण जखमी झाले आहेत. या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बस चालक जखमी होऊन त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली असं रियासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहित शर्मा यांनी सांगितलं. ही बस शिवखोरी गुंफा येथून कटरा इथे परतत होती. जखमींना तेरियात रियासी आणि जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय सुविधा आणि मदत देण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेला दहशतवादी हल्ला हे निर्घृण कृत्य असून मानवतेविरुद्ध गुन्हा आहे आणि त्याचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी देखील या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. हल्ला झालेल्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांसह सुरक्षा दलांनी संयुक्त मोहीम उघडली असल्याचं त्यांनी सांगितलं. केरळ विधानसभेच्या 11व्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 28 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात 2024-25 अंदाजपत्रकातील अनुदानित मागण्यांवर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे. हे अंदाजपत्रक गेल्या फेब्रुवारी महिन्यात सादर करण्यात 23 जुलै रोजी अधिवेशनाचा समारोप होईल. या अधिवेशनात केरळ पंचायती राज संशोधन विधेयक तसंच केरळ नगरपालिका संशोधन विधेयकं देखील सादर केली जाण्याची शक्यता आहे. पॅरिस इथं सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत काल पुरुष एकेरी गटात स्पेनच्या कार्लोस अल्क्राज गार्फिया यानं आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं. त्यानं जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याचा 6-3, 2-6, 5-7, 6-1 आणि 6-2 अशा सेटमध्ये पराभव केला. या विजयामुळे अल्कराज वयाच्या 21व्या वर्षी 1990च्या दशकात जन्मलेल्या अन्य खेळाडूंपेक्षा सर्वात जास्त ग्रँड स्लॅम विजेतेपदं पटकावणारा सर्वात तरुण आणि एकमेव खेळाडू ठरला आहे. तसंच खुल्या टेनिस स्पर्धेत महत्वाच्या 3 मैदानांवर विजेतेपद मिळवणारा जगातील दुसरा टेनिसपटू ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून काल तो मध्य अरबी समुद्र आणि उत्तर अरबी समुद्राच्या भागात सक्रिय झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं काल महाराष्ट्राच्या अनेक भागात प्रवेश केला असून मुंबईत साधारणतः 11 जूनला अपेक्षित असणारा मान्सून 2 दिवस आधीच दाखल झाला असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं. पुण्यात देखील मान्सूननं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान आज राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव, धुळे आणि बीड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान. 31 कॅबिनेट मंत्र्यांसह 72 सदस्यांचा शपथविधी. फ्रान्समध्ये मध्यावधी निवडणुकांची राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन कडून घोषणा. जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 10 भाविकांचा मृत्यू. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कार्लोस अल्क्राजला विजेतेपद आणि मान्सूनची देशभरात आगेकूच. मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.